कथेचे नाव आहे हसन गंगू. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दिल्लीत एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते गंगू. त्या काळी दिल्लीचा बादशाह नसिरुद्दीन होता. गंगू ब्राह्मण नसिरुद्दीनच्या दरबारात जात येत असे. बादशहा आणि त्याचे दरबारी त्याचा खूप सन्मान करत असत. गंगू ब्राह्मणाच्या घरी एक नोकर होता. त्याचे नाव होते हसन. तो गरीब होता पण फार प्रामाणिक व कष्टाळू होता. दिवसभर तो शेतात काम करायचा. त्याला जो पगार मिळायचा त्यातच त्याचा उदरनिर्वाह होत असे. तो एकदा शेतात नांगर चालवत होता. मध्येच त्याचा नांगर जमिनीत एका ठिकाणी रुतून बसला. तेव्हा तो तिथेच थांबला. त्याखालील जमीन खणून पाहिली तर तेथे एक हंडा दिसला. हंडा बाहेर काढून पाहिला तर तो मुद्रांनी भरलेला होता. एवढे अमाप धन पाहून त्याला अत्यानंद झाला. परंतु लगेचच त्याच्या मनात एक विचार आला की हे धन तर गंगूच्या शेतात सापडले आहे, म्हणजे या धनावर त्याचा अधिकार आहे. हा विचार मनात येताच ते सर्व धन घेऊन तो आपल्या मालकाकडे गेला आणि त्याने आपल्या मालकाला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा गंगू आपला नोकर हसनच्या प्रामाणिकपणा पाहून फार खुश झाला. हसनच्या इमानदारीचा उल्लेख गंगूने बादशहासमोर केला. बादशहा फार प्रभावित झाला आणि त्याला आपल्या दरबारात नोकरी दिली. दरबारात सुद्धा तो अतिशय मेहनतीने व प्रामाणिकपणे काम करत असे. काही दिवसानंतर बादशहाने त्याला दख्खनचा सुभेदार बनवला. तिथेही त्याने लोकहिताची अनेक कामे केली म्हणून प्रजा त्याच्यावर फार खुश झाली. काही दिवसानंतर तो स्वतः दख्खनचा बादशहा बनला. बादशहा बनल्यानंतरही तो आपल्या मालकाला विसरला नाही. त्याने आपल्या नावाबरोबर मालकाचे नावही लावले, म्हणजे आपल्या नावातच मालकाचे नाव मिळवले. म्हणून तो हसन गंगू या नावाने संबोधला जाऊ लागला. या गोष्टीला कित्येक वर्षे लोटली पण आजही लोक हसनला त्याच्या ससोटी व प्रामाणिकपणा या गुणांमुळे आठवतात. लेखक मक्तबा इस्लामी.